स्वरांनी केलेल्या जखमा सुखद असतात याचा अनुभव आपल्या सर्वांनी घेतला असेल. सुमधुर स्वर आपल्या अगदी आर पार घुसतात, पण कोणतीही दुखापत न करता उलट ते आर्त स्वर, ते सुमधुर संगीत पुन्हा पुन्हा आठवावं, ऐकावं आणि तेवढंच घायाळ व्हावं अशी आंतरिक इच्छा मनात रुजू होते. कट्यार काळजात घुसली या पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित 26 डिसेंबर 1967 मध्ये या नाटकाचा प्रयोग झाला आणि या नाटकाने जी किमया केली ती पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वराभिषेकामुळे सुद्धा. अतिशय गाजलेलं असं हे संगीत नाटक आजही त्याच संगीतेला आदराने वंदन करूनच आणखी प्रयोगशील झालंय याचं आज हे कौतुक आहे. 2010 मध्ये पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांनी खान साहेबाची भूमिका करून आणि महेश काळे यांनी सदाशिवच्या भूमिकेत आणि सुबोध भावे यांनी या नाटकाचा पुन्हा रंगभूमीवर या नाटकाला आणलं. आता 13 नोव्हेंबर 2015 मध्ये या नाटकावर आधारित चित्रपट प्रदर्शित झालाय. भारतात तर हाऊसफुल आहेच, पण न्यूजर्सी मध्ये सुद्धा मराठी विश्वनी एडिसन मधल्या थिएटर मध्ये 7 शोज आखलेत आणि ते सर्व हाऊसफुल झालेत. रसिकांनी स्वरांच्या जखमा अतिशय आनंदाने अतिशय उत्साहाने झेलल्यात असंच म्हणावं लागेल. तेव्हा रसिक हो, कार्यक्रमाचं सूत्र आहे स्वर कट्यार.
गणपती